योहान अध्याय 21. त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांस पुन्हा प्रकट झाला आणि तो या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना एचा नथनेल, जब्दीचे पुत्र व त्याच्या शिष्यातील दुसरे दोघे हे एकत्र असता शिमोन पेत्राने त्यास म्हटले,
मी मासे धरावायला जातो.
ते त्याला म्हणाले,
आम्हीही तुझ्या बरोबर येतो.
तेव्हा ते निघून मजव्यात बसले आणि त्या रात्री त्यांनी काही धरिले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्राच्या तीरी उभा राहिला, तथापि तो येशू आहे असे शिष्यास समजले नव्हते. तेव्हा येशूने त्यास म्हटले,
मुलांनो, तुम्हाजवळ काही खावयाला आहे काय?
त्यांनी असे त्याला उत्तर दिले,
नाही.
त्याने त्यास म्हटले,
मछव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हा सापडेल.
म्हणून त्याने ते टाकले. तेव्हा माशांच्या घोडक्यामुळे ते त्यास उडवेदा. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला,
प्रभू आहे, प्रभू आहे.
हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा काढून तो कमरेला गुंडाळिला, कारण तो उघडा होता, आणि समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीतोडीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते तर सुमारे 200 हातांवर होते. मग काठी उतरले तो त्यांनी कोळशांचा विस्तवाडी त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यास म्हटले,
तुम्ही आता धरलेल्या माशातून काही आणा.
यास्तव शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठी ओढून आणले. तितके असताही जाळे फाटले नाही. येशू त्यास म्हणाला,
या जेवा.
तेव्हा तो प्रभू आहे असे त्यास समजले. म्हणून तू कोण आहेस हे त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यास दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यास प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ. ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले,
योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू माझवर अधिक प्रीती करतोस काय?
तो त्याला म्हणाला,
होय प्रभू, मी आपणावर प्रेम करीतो, हे आपल्याला ठाऊक आहे.
त्याने त्याला म्हटले,
माझ्या कोकरास चार.
पुन्हा दुसऱ्याने तो त्याला म्हणाला,
योहानाच्या पुत्रा शिमोना, माझवर प्रीती करतोस काय?
तो त्याला म्हणाला,
होय प्रभू, मी आपणावर प्रेम करीतो, हे आपल्याला ठाऊक आहे.
त्याने त्याला म्हटले,
माझ्या मेंढरास पाळ.
तिसऱ्याने तो त्याला म्हणाला,
योहानाच्या पुत्रा शिमोना, माझवर प्रेम करतोस काय?
माझवर प्रेम करीतोस काय? असे तिसऱ्याने त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला,
प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखिले आहे.
येशूने त्याला म्हटले,
माझ्या मेंढरास चार. मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कमर बांधून तुझ्या इच्छेस येईल तिथे जात असे, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा इसम तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तिथे तुला नेईल.
तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचवण्याकरिता तो हे बोलला. आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले,
माझ्या मागे ये.
मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून, प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता. त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला,
प्रभूजी, याचे काय?
येशूने त्याला म्हटले,
मी येईतोपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तू माझ्या मागे ये.
यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वंदता बंधू वर्गामध्ये पसरली. तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तर मी येईतोपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय असे म्हटले. जो शिष्य या गोष्टींविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहित आहे. येशूने केलेली दुसरी ही बहुत कृत्य आहे. ही सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते.